नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी केतकी लिपणे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. नवोन्मेष हा केवळ बुद्धिमत्ता आणि संशोधनाचा उत्सव नसून लोकांचं जगणं वेगळ्या पातळीवर नेण्याचा मार्ग. मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. मुंबईत एसएनडीटी विद्यापीठातल्या इनोव्हेशन महाकुंभाचं उद्घाटन. बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रचार संपला. 11 नोव्हेंबरला मतदान. भारतीय हवाई दलाच्या 93व्या वर्धापन दिनानिमित्त अभूतपूर्व कौशल्यांचं सादरीकरण. क्वांटम संगणक प्रणालीसाठी आवश्यक क्यूबिट्स विकसित करण्यात भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेतल्या शास्त्रज्ञांना यश. आणि आयसीएस दहशतवादी संघटनेशी संबंधित 3 संशयितांना गुजरातमध्ये अटक. आता सविस्तर बातम्या. नवोन्मेष हा केवळ बुद्धिमत्ता आणि संशोधनाचा उत्सव नसून लोकांचं जगणं वेगळ्या पातळीवर नेण्याचा मार्ग असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मुंबईत श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठातल्या इनोव्हेशन महाकुंभाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. नवनवीन कल्पना आणि नवीन संशोधनाला उद्योजकतेमध्ये रुपांतरित करण्यासाठी राज्य सरकारने विशेष स्टार्टअप धोरण जाहीर केलं असून स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्याकरता विशेष निधी उभारला आहे असं ते म्हणाले. देशात सर्वाधिक नोंदणीकृत स्टार्टअप्स महाराष्ट्रात असून त्यापैकी 45% महिला उद्योजकांच्या नेतृत्वाखालील आहेत. ही अभिमानाची बाब असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. विद्यार्थ्यांनी स्वतःमधल्या सुप्त क्षमतेला ओळखून प्रत्येक क्षेत्रात आपली सर्वोत्तम कामगिरी करावी असं आवाहनही त्यांनी केलं. मुंबई विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागात अत्याधुनिक पॉलिमर केमिस्ट्री संशोधन प्रयोगशाळेची आज स्थापना करण्यात आली. विद्यापीठात प्रथमच उद्योग समूहांच्या सामायिक दायित्व अंतर्गत बाह्य निधीतून प्रयोगशाळेचं नूतनीकरण करण्यात आलं असून यामुळे उद्योग शैक्षणिक सहकार्य मोठ्या प्रमाणात वृद्धिंगत होणार आहे. युरोफिन्सच्या सीएसआर सहाय्याने झालेली ही प्रयोगशाळा विद्यापीठाशी एक महत्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. अशा उपक्रमांमुळे वैज्ञानिक क्षमतेत वृद्धी होऊन संशोधकांना प्रेरणा मिळेल तसंच शाश्वत विकासासाठी मोलाचं योगदान मिळू शकेल अशी आशा मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू रवींद्र कुलकर्णी यांनी यावेळी व्यक्त केली. बिहार विधानसभा निवडणुकीचा दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्याचा प्रचार आज संपला. दुसऱ्या टप्प्यात 122 मतदारसंघांसाठी मंगळवारी 11 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. 1302 उमेदवार रिंगणात उतरले असून 3,70,00,000 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 14 नोव्हेंबरला बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. प्रचाराच्या आजच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि महाआघाडीच्या प्रमुख नेत्यांनी आपल्या भाषणांमधून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांच्यासह संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष नितीश कुमार आणि राजद नेते तेजस्वी यादव यांनी अनेक प्रचारसभा घेतल्या. दरम्यान मतदानाच्या पहिल्या टप्प्यात व्हीव्हीपॅट पावत्या उघड्यावर आढळल्याप्रकरणी सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलं आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. उत्तराखंड राज्याचा 25वा स्थापना दिवस आज साजरा होत आहे. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत देहरादून इथं विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात त्यांनी विशेष टपाल तिकिटाचं प्रकाशन, उत्तराखंडमधल्या 8,000 कोटी रुपयांच्या विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन केलं. तसंच प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून 28,000 जास्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 62,000 कोटी रुपये हस्तांतरित केले. गेल्या 25 वर्षात उत्तराखंडचं चित्र पूर्णपणे पालटलं असून विविध क्षेत्रातल्या उत्तराखंडच्या यशोगाथा इतरांना प्रेरित करतात असं पंतप्रधान यावेळी म्हणाले. उत्तराखंडने पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, ग्रामीण विकास यात भरीव कामगिरी केली असल्याचंही त्यांनी नमूद केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या मंगळवारपासून 2 दिवसांच्या भूतान दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान मोदी आणि भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक 1,020 मेगावॅट क्षमतेच्या पुना सांगचू 2 या जलविद्युत प्रकल्पाचं उद्घाटन करतील. भारत आणि भूतान यांनी संयुक्तपणे हा प्रकल्प विकसित केला आहे. भूतानचे राजे जिग्मे सिंगे वांगचुक यांच्या 70व्या जयंतीनिमित्त आयोजित समारंभात तसंच जागतिक शांती प्रार्थना महोत्सवातही पंतप्रधान सहभागी होणार आहेत. भारतीय हवाई दलाच्या 93व्या वर्धापन दिनानिमित्त आज गुवाहाटीमध्ये अभूतपूर्व कौशल्यांचं सादरीकरण झालं. ईस्टर्न एअर कमांड आयोजित या भव्य हवाई शोमध्ये ब्रह्मपुत्र नदीवरील लाहीद घाट परिसरात 25 हून अधिक रचनांमध्ये 75 जास्त विमानं आणि हेलिकॉप्टर सहभागी झाले होते. या प्रभावी संचलनात सहभागी विमानांमध्ये राफेल, सुखोई 30, मिग 29, अपाचे, मिराज, जॅगवार, MI-17, ऍडव्हान्स लाईट हेलिकॉप्टर MK-1 आणि सूर्य किरण एरोबॅटिक्स टीम यांचा समावेश होता. देशाच्या सुरक्षेचं आणि सामर्थ्यांचं प्रतीक असलेल्या भारतीय हवाई दलाच्या या शौर्य दर्शनानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात अद्ययावत संगणकीकरणासाठी महत्वपूर्ण ठरणाऱ्या क्वांटम संगणक प्रणालीसाठी आवश्यक क्यूबिट विकसित करण्यात पुणे इथल्या आयसर भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेतल्या शास्त्रज्ञांना यश आलं आहे. औषध निर्माण, संरक्षण, हवामान, वित्तीय प्रणाली, अवकाश आदी क्षेत्रातील अत्यंत जटील आणि प्रगत संशोधनासाठी सुरक्षित आणि सक्षम पर्याय म्हणून क्वांटम कॉम्प्युटिंगकडे पाहिलं जातं. जगात सध्या अमेरिका, युरोप, रशिया आणि चीनमध्ये यावर संशोधन सुरू असताना भारतानं या क्षेत्रात ही महत्वपूर्ण कामगिरी केली ही विशेष बाब असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. पु ल देशपांडे यांच्या पत्नी सुनीताताई देशपांडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त रत्नागिरीत आयोजित करण्यात आलेल्या 3 दिवसांच्या विशेष उपक्रमाचा आज समारोप होत आहे. राज्य मराठी विकास संस्थेच्या आर्थिक सहकार्यानं 8 सर्कल या संस्थेनं हा कार्यक्रम आयोजित केला होता. या दाम्पत्याच्या दातृत्वाला सलाम करण्यासाठी सुनीताबाई पुल सेवाव्रती पुरस्कार चिपळूणच्या सांजसोबत या संस्थेला प्रदान करण्यात आला. माधुरी पुरंदरे, गिरीश कुलकर्णी, किरण यज्ञोपवीत, कौशली नामदार, वैभव जोशी अशा नामवंत कलावंतांचे कार्यक्रमही या निमित्ताने आयोजित करण्यात आले होते. आयसीएस या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून गुजरातमधल्या दहशतवाद विरोधी पथकानं गांधीनगरमध्ये अदलाज इथून आज 3 जणांना अटक केली आणि त्यांच्याकडून शस्त्र जप्त केली. ते देशाच्या विविध भागात हल्ला करण्याचा कट रचत होते असा आरोप आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. लातूर शहराजवळ नांदेडकडे जाणाऱ्या महामार्गावर आज सकाळच्या सुमारास सीएनजी वाहून नेणाऱ्या टँकरमध्ये गळती झाली, त्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहतूक बंद करण्यात आली. टँकरमधील गळती थांबवण्यात अग्निशमन दलालाही अपयश आल्यानं टँकरमधला दाब कमी होईपर्यंत वाहतूक बंद होती. त्यानंतर परिस्थिती सुरळीत झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. भारताचा राष्ट्रीय खेळ असलेल्या हॉकीला 100 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त यवतमाळ इथं आज सकाळी भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येनं यात सहभाग घेतला होता. नशामुक्त भारताचा संदेश समाजात पोहोचवण्यासाठी गोंदिया इथं आज रन फॉर हेल्थ मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. नशामुक्त भारत स्वस्थ भारत असा नारा देत आरोग्यदायी आणि व्यसनमुक्त समाज घडवण्याबाबत यावेळी जनजागृती करण्यात आली. राज्य परिवहन महामंडळातर्फे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान राबवण्यात येत आहे. यात बीड विभागातल्या ब आणि क वर्ग बसस्थानकाचं 3rd सर्वेक्षण 10 ते 21 नोव्हेंबर दरम्यान होणार असून नाशिक इथली मूल्यांकन समिती हे सर्वेक्षण करणार आहे. यासंदर्भात विभाग नियंत्रक अनुजा दुसाने यांनी बीड, गेवराई, परळी, माजलगाव, अंबेजोगाई, धारूर, पाटुदा आणि आष्टी येथील आगार प्रमुखांना स्वच्छतेसंदर्भात स्पष्ट सूचना दिल्या आहेत. सिंहस्थ कुंभमेळ्यात नाशिक शहरात सुरू असलेल्या कामांना गती देण्याचे निर्देश राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार यांनी दिले. त्यांनी आज शहरात रामकुंडसह विविध स्थळांना भेट देत पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. द्वारका परिसर, अमृत स्नान पर्वणी मार्ग, रामकुंड, श्री काळाराम मंदिर, सीता गुफा, स्मार्ट सिटी नियंत्रण कक्ष आदी ठिकाणी भेटी देऊन त्यांनी पाहणी केली. छत्रपती संभाजीनगर इथल्या गोलवाडी फाटा इथं एलपीजी रिक्षाने अचानक पेट घेतल्याची घटना आज घडली. यात 2 महिला गंभीर जखमी झाल्या असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या महाराष्ट्र बटालियनतर्फे आयोजित केलेल्या एनसीसी कॅम्पमध्ये शारदा मंदिर कन्या प्रशालेच्या विद्यार्थिनींनी घवघवीत यश मिळवलं. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात 10 दिवसांचा हा निवासी कॅम्प आज संपुष्टात आला. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. नवोन्मेष हा केवळ बुद्धिमत्ता आणि संशोधनाचा उत्सव नसून लोकांचं जगणं वेगळ्या पातळीवर नेण्याचा मार्ग. मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन, मुंबईत SNDT विद्यापीठातल्या इनोव्हेशन महाकुंभाचं उद्घाटन. बिहार विधानसभा निवडणुकीच्या 2ऱ्या टप्प्याचा प्रचार संपला, 11 नोव्हेंबरला मतदान. भारतीय हवाई दलाच्या 93 वर्धापन दिनानिमित्त अभूतपूर्व कौशल्यांचं सादरीकरण. क्वांटम संगणक प्रणालीसाठी आवश्यक क्यूबिट्स विकसित करण्यात भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेतल्या शास्त्रज्ञांना यश. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 7:10